श्रीराम, श्री समर्थांचा मनोबोध हा 147 क्रमांक आपण पाहतो आहोत. फुटेना तुटेना चळेना ढळेना, सदा संचले मी पणे ते कळेना. तया एक रूपासी दुजेन साहे, मना संत आनंत शोधून पाय. हा चरण पुन्हा समर्थ सांगतायत, त्याला शोध घ्या. पहिल्या ओळीत ते म्हणतात फुटेना तुटेना चळेना ढळेना. आता आपण जो देव म्हणून पुजतो, त्याची प्रतिमा करतो, त्याची प्रतिमा लावतो, मूर्ती करतो, काही काही गोष्टी करत असतो आपण, त्यांची पूजा करतो, पण ती कशाची बनवलेली असेल? तिला फुटणं आहे, तुटणं आहे, सगळ्या गोष्टी त्याच्यावर विकार येऊ शकतात. पण हे जे तत्व आहे, हा जो देव आहे, ज्याला मुख्य देव असं म्हटलेलं आहे, आपण जो देव मानतो तो आहे, पण तो देव ज्यातून आला असा जो मुख्य देव आहे, परमात्मा आहे, ब्रह्म सर्व ठिकाणी व्यापून राहिलेला आहे असं जे आहे, तिथून जे आलं ते मात्र फुटेना तुटेना. त्या देवाला फूट तूट नाही, तो चळत नाही ढळत नाही, तो एकाच ठिकाणी अचल आहे, अव्यय आहे, अव्यक्त आहे, अदृश्य आहे, पण स्थिर आहे. तो आला आणि गेला असं त्याच्या पक्षी काही संभवत नाही. तो असतची असे सर्व काळ म्हटलंय, तो अखंड आहेच आहे. सकाळ दुपार संध्याकाळ त्याला काही नाही, काळ नाही, वेळ नाही, काही नाही, तो आहेच आहे. त्याच्यावर जे दिसतं आहे त्याला येणं जाणं आहे. म्हणून त्यांनी तो कसा आहे ते पुढच्या चरणात सांगितलं. सदा संचले. संचले म्हणजे भरून राहिलेलं आहे अगदी, सदा नेहमीच संचले मी पणे ते कळेना. ते सगळ्या ठिकाणी भरून राहिलेलं आहे, पण आपण आपल्याला देहा एवढा समजल्यामुळे, संकुचित धरल्यामुळे, तो व्यापक जो आहे परमात्मा तो आपल्या लक्षात येत नाही, त्याचं आकलन होत नाही. त्याचं आकलन व्हायला आपण या संकुचित देहातून व्यापकतेकडे गेलो पाहिजे, आपणही व्यापक झालं पाहिजे, त्या देहाचा संकोच पूर्णपणे त्याग केला पाहिजे. देहाचा त्याग नाही करायचा, त्या कल्पनेचा त्याग करायचा आहे. मी देह नाही, मी व्यापक परमात्मा आहे. देह वेगळा आहे, मी वेगळा आहे. मी देहात राहणारा जीव आहे, केव्हा राहीन किती दिवस माहिती नाही, पण देह माझ्यापासून पूर्ण अलिप्त आहे. हा बोध ध्यानाने होतो, म्हणून ध्यानाचं महत्त्व विशेष सांगितलं आहे की सर्व गोष्टी देहाने करत असताना, मनाने बुद्धीनं कालत असताना, मी त्याचा करता नाही, म्हणून त्यापासून अलिप्तपणाने राहणं. संत असे अलिप्त असतात. समर्थाने जसं म्हटलं आहे, उपाधीशी विस्तारावे, उपाधी तर न संपडावे. उपाधी करायच्या ना करा पुष्कळ, पण त्या देहाच्या पातळीवर राहू देत, मनबुद्धीच्या पातळीवर राहू देत. त्या उपाधी मी केलेले आहेत असं मी त्याच्यामध्ये आणू नये, तर तो आणला की मग मला काय, माझं काय, सुरू झालं, खाली आला. सहजपणे चालावं, जसं टी व्हीवर आपण एखादी सिरियल बघत असलो, बघतो, आपला त्याच्याशी काही संबंध नसतो. ते जितकं अलिप्तपणाने बघतो, तिसं आपल्या जीवनात घडणाऱ्या घटनांकडे आपण अलिप्तपणे पाहू शकतो का? अलिप्तपणे पाहणं ह्याचा अर्थ दुर्लक्ष नव्हे. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला काही कर्तव्य आहे ते आपण जरूर करायचं आहे, पण ते करत असताना मी ह्याच्यापेक्षा वेगळा आहे, मी ह्याचा साक्षी आहे, असा भाव आपल्याला ठेवता येतो का ते पाहायला पाहिजे. म्हणून ते म्हणत आहेत सदा संचले, सगळीकडे भरून आहे, अणुरेणू भरून आहे. रिता ठाव या रागवे वीण नाही. एखाद्या गोष्टीत तो नाही आहे का? आहे. तोच प्रश्न प्रल्हादाला हिरण्यकशिपूने विचारला ना, सगळीकडे तो आहे म्हणतस, कुठं आहे? इथं आहे, खांबात आहे. त्यांनी म्हटलं हो आहे, ते प्रकट झाले. हे कसं झालं? त्यांचं अज्ञान आणि प्रल्हादाचं ज्ञान. प्रल्हादाला माहिती होतं सर्व ठिकाणी तो भरून आहे, जसं संतांना माहिती असतं सर्व ठिकाणी तो भरून आहे, म्हणून त्यांच्या पक्षी ते कुणालाही तिरस्कृत समजत नाहीत, कुणालाही नको असं त्यांना वाटत नाही. यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते च, ह्या कुणाचा उद्वेग धरत नाहीत. पण व्यवहाराच्या पातळीवर जे काही सांभाळायला हवं ते सांभाळतात. दुर्जन असेल त्याच्याबद्दल करुणा बाळगतात. अज्ञानी जीव आहे ह्याला कळत नाही आपलं हितं कशात आहे ते. परमेश्वरा ह्याला चांगली बुद्धी दे, सद्बुद्धी दे असं म्हणून त्याच्यासंबंधी वाटतील. पण तो त्याज्य आहे अशी त्यांची कल्पना कधी असत नाही. सदा संचले मी पणे ते कळे ना, तया एक रूपासी दुजे न साहे. एक परब्रह्म संचले कदापि नाही विकारले, त्या वेगळे जे भासले ते भ्रमरूप. समर्थाने म्हटलेलं आहे एकच परब्रह्म भरून आहे आणि त्यामुळे त्याला त्या एकरूपाला द्वैत काही चालत नाही, दुजं कोणी नाही आहे. द्वैतात आपण व्यवहार करत असतो सगळा. जशी पूजा करताना सुद्धा आपण भगवंताची पूजा करतो, रामाची पूजा करतो, कृष्णाची पूजा करतो. पण ज्ञानीपुरुष जो असतो तो शिवो भूत्वा शिवम यजेत, शिवरूप होऊनच शिवाची पूजा करायची, राम होऊनच रामाची पूजा करायची. मग अशा एकरूपाच्या ठिकाणी त्याला द्वैत चालत नाही. पण भगवद्गीतेमध्ये एक गमतीची गोष्ट सांगितलेली आहे की भगवंतांच्या सांगण्यावर अर्जुन विरघळला होता आणि तो लीन व्हायला बघत होता. पण त्यावेळा भगवंतांना अशी भीती पडली की हा जर माझ्यात लीन झाला, द्वैत जर संपलं, तर आपण कुणाशी बोलणार, आपल्याला बोलायला कोण आहे. त्यामुळे भगवंतांनी प्रश्नाच्या निमित्तानं अर्जुनाला भानावर आणलं असं म्हटलं आहे त्यांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. पण प्रत्यक्षात साधनेच्या अंगाने भक्तांनी भक्ती करत करत भगवंतची एकरूप व्हायचं आहे, भगवद रूपच व्हायचं आहे आणि मग पुन्हा द्वैतात येऊन त्याची भक्ती करायची. थेंबानी सागरामध्ये बुडून जायचं आहे, वेगळेपणाने राहायला मिठाचा खडा जसाही म्हटला आहे, वेगळेपणाने राहायला कडक बनतो, पाण्यात टाकला विरघळून जातो. तसं अहमपणाने वेगळं राहायचं नाही आहे तर सोहमबोधाने त्याच्याशी मिळून जायचं आहे. म्हणून तया एक रूपासी दुजे न साहे, त्याला द्वैत आवडत नाही. म्हणून भगवंतांनी देखील म्हटलेलं आहे भगवद्गीतेत म्हणताना, त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांचं निरूपण आहे, ज्ञानी भक्त मला आवडतो कारण तो माझ्यात आहे आणि मी त्याच्यात आहे, आम्ही वेगळे नाही आहोत, दोन्ही एकच आहोत. असं एकरूपता भगवंताला आवडते, तसं एकरूप व्हायचं आहे आणि मग तू धनी मी चाकर अशा भावानी सेवा करायचे. तया एकरूपासी दुजे न साहे, मला संत अनंत शोधून पाहे. असा जो एकमेव आहे ज्याच्याशी आपल्याला एकरूप व्हायचं आहे त्या अनंताला तू शोधून काढ असं समर्थ आपल्याला सांगतायत. म्हणून फुटेना तुटेना चळेना ढळेना, सदा संचले मी पणे ते कळेना, तया एक रूपासी दुजे नसाहे, मना संत अनंत शोधून पाहे. जय जय रघुवीर समर्थ.